RadioMandi.com पॉडकास्ट
विझी डेली शुगर मार्केट अपडेट. बुधवार 11 सप्टेंबर 2019. डोमेस्टिक मार्केट. देशभरात आज साखरेचा बाजार स्थिर राहिला, तसेच कोणतीही हालचाल दिसून आली नाही. महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3150 ते 3230 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3290 ते 3375 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3385 ते 3435 रुपये होता. गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3215 ते 3280 रुपये, तर M30चा व्यापार 3330 ते 3380 रुपये होता. कोलकातामध्ये M30चा व्यापार 3560 ते 3630 रुपये होता. तामिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3375 ते 3525 रुपये होता, तर M30चा व्यापार 3450 ते 3525 रुपये होता. दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $308.80 राहिला, तर US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $10.91 होता. जगभरातील साखर उद्योग नुकत्याच घोषित झालेल्या MAEQ निर्यात योजनेच्या नोटिफिकेशनची वाट पाहत असल्याने बाजारात कोणती निर्यातीसाठी ऑफर दिसून येत नाही. ही योजना घोषित होताच निर्यात करण्याच्या पांढऱ्या साखरेचा व्यापार सुरू होईल. करन्सी आणि कमॉडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.70 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4.08 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 4169 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $58.12 होते. इक्विटी. BSE सेन्सेक्स 125 अंकांनी वर येऊन 37,270 अंकांवर, तर निफ्टी 32 अंकांनी वर येऊन 11,035 वर थांबले.